लौंग में इलायची, पता नहीं यार ये गाना सुनने के बाद मुझे चाय की क्यों याद आ जाती है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। आणि जसं चहा बनायला अगदी तो सिमरवर ठेवला ना गॅस, म्हणजे अगदी हळूहळू उकळू दिला ना की मग तो छान होतो चहा, तसंच आहे। अगदी एक 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 करत तुम्ही जर का झाड लावलं ना तर आपलं जे पर्यावरण आहे, आपलं जे नेचर आहे ते छान स्टेबल व्हायला मदत होईल। आणि आपल्या नांदेडमधली गरमी म्हणजे मी काही वेगळं सांगायला नकोय, आपल्याला माहितच आहे की किती प्रचंड गरमी वाढली आहे। कूलर लावा, फॅन लावा, एसी लावा, काही एक उपयोग होत नाही त्याचा जोपर्यंत आपण झाडं लावणार नाही तोपर्यंत। म्हणून तर म्हणलं होतं एप्रिल फुल नको, आपण एप्रिल कूल सेलिब्रेट करूयात। आज पटकन तुम्ही शपथ घ्यायची आहे की तुम्ही यावेळेस एक झाड नक्की लावणार आहात। डायल करा 9607007935। आत्ताच अजिंक्यनी मला कॉल केला होता।
हॅलो,
हा कोण बोलते?
अजिंक्य, मला पण शपथ घ्यायची आहे।
घे ना, मग तू झाड लावणार आहेस यावेळेस नक्की?
हा।
काय करतोस तू अजिंक्य?
मी 11th आहे।
ओके, आणि कुठल्या स्ट्रीमला आहेस?
सायन्स फील्डला।
ओके, आणि तुला झाड लावायचं, तुला माहितीये झाडांचं महत्व?
मी अजिंक्य ह्या उन्हाळ्यात नांदेडमध्ये एक लिंबाचं झाड लावेल।
अरे वा, लिंबाचं झाड का?
कारण लिंबाचं झाड आपल्या सगळ्यांसाठी चांगलं राहते।
ओके ओके, थँक्यू सो मच अजिंक्य, बाय। अजिंक्यने तर शपथ घेतली आहे की तो यावेळेस आपल्या नांदेडसाठी आणि त्याच्या स्वतःसाठी एक झाड नक्की लावणार आहे। तुम्ही पण घ्या ना शपथ, डायल करा 9607007935। आणि फक्त शपथच घ्यायची नाही बरं का, तर झाड लावायचंय सुद्धा। आणि मग त्याचा फोटो वगैरे तुम्ही मला पाठवलात तर मग मला खूप जास्त आनंद होईल। पटकन डायल करा, नंबर माहित आहे 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।